आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. सावनेरमधून अनुजा केदार यांना तर दक्षिण नागपूरमधून गिरीश पांडव यांना उमेदवारी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. आणि अग्निशमन सेवांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा वेळ कमी करणं आवश्यक असल्याचं नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांचं प्रतिपादन. विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसनं 23 तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 15 जणांची आपली दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जारी करण्यात आली. यात अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून महेश गांगणे, वर्धा इथून शेखर शेंडे, नागपूर जिल्ह्यातील सावनेरमधून काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा सुनील केदार, नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव, कामठी मतदारसंघातून सुरेश भोयर, भंडारा मतदारसंघातून पूजा ठवकर, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमधून दिलीप बनसोड, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावमधून प्रोफेसर वसंत पुरके, यवतमाळमधून अनिल उल्फ बाळासाहेब मंगरुळकर, आर्णीमधून जितेंद्र मोघे, उमरखेडमधून साहेबराव कांबळे तर गोंदिया जिल्ह्यातील आमगावमधून राजकुमार पुरम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आज उमेदवारांची दुसरी यादी जारी करण्यात आली असून बुलडाणा मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी नेत्या जयश्री शेळके आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमधून पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 22 उमेदवारांची दुसरी यादी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केली. पहिल्या यादीत यापूर्वी 45 उमेदवार जाहीर करण्यात आले होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की आज दुसरी यादी जाहीर करत आहे. तिसरी यादी आज रात्रीपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातून मयुरा काळे यांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या चौथ्या दिवशी 991 उमेदवारांचे 1292 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. 30 ऑक्टोबरला या अर्जांची छाननी होईल आणि 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आदिवासी समुदायांच्या सक्रिय सहभागातूनच देशाचा पूर्ण विकास साधता येईल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. छत्तीसगडच्या भिलाई इथं भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. आदिवासी समुदायांकडे नैसर्गिक जीवनशैली असून मिळालेल्या ज्ञानाचं भंडार आहे. त्यांच्या जीवनशैलीतून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आणि देशाच्या शाश्वत विकासात योगदान देऊ शकतो असंही राष्ट्रपतींनी नमूद केलं. या दीक्षांत समारंभादरम्यान राष्ट्रपतींनी 7 स्नातकांना सुवर्णपदकानं सन्मानित केलं. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर किंवा प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींसाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची परवानगी घेणं आवश्यक आहे असं निवडणूक आयोगानं कळवलं. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती नेमण्यात आल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. मुद्रित माध्यमांमध्ये मतदानाच्या आधीच्या तसंच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींसाठीही राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळीनिमित्त सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर ते शनिवार 2 नोव्हेंबरपर्यंत सलग 6 दिवस बंद राहणार आहे. या 6 दिवसात व्यापारी कांदा खरेदी करणार असल्यानं बाजार समिती बंद राहणार असल्याचं बाजार समितीच्या प्रशासनानं कळवलं आहे. दरम्यान काल या बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 2202 रुपये सरासरी भाव मिळाला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रम श्रंखलेचा हा 115 भाग असेल. या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणी तसंच दूरदर्शनवर करण्यात येईल. आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील हा कार्यक्रम उपलब्ध असेल. पंतप्रधान कार्यालय तसंच सूचना प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवर मन की बातचं थेट प्रसारण केलं जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये ही याचं प्रसारण केलं जाणार आहे. जीवमृत्यूसंबंधित घटनांमध्ये अग्निशमन सेवांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा वेळ कमी करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी केलं. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय राजनगर नागपूर इथं शहरीकरण, औद्योगिकरण, हवामान बदल या विषयावरील संवादात्मक सत्रादरम्यान ते अग्निशमन सेवांसमोरील आव्हानं या विषयावर बोलत होते. चौधरी यांनी हवामान बदलामुळे तीव्र झालेल्या शहरी पुरासारख्या वारंवार आणि गंभीर नैसर्गिक आपत्तींमुळे अग्निशमन सेवेवरील वाढलेल्या ताणावर चर्चा केली. यामुळे नागपूर महानगरपालिकेनं आपत्कालीन तयारीसाठी संसाधनं वाढवली असल्याचं ते म्हणाले. भविष्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी संरचित सतत प्रशिक्षण आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. प्रतिसादाची वेळ अनुकूल करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून 22 अग्निशमन केंद्र तयार करण्यात येत आहे. त्यापैकी 11 सध्या कार्यरत आहे आणि 2 बांधकाम सुरू आहे. दुर्घटनास्थळी वाहन तातडीनं पाठवण्यासाठी GPS ट्रॅकिंगचा वापर करून केंद्रीय कमांड आणि कंट्रोल सेंटरची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नागेश शिंगणे यांनी NFSCची दीर्घकालीन भूमिका, संपूर्ण भारतातील अग्निशमन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणं आणि अग्निशमन अभियांत्रिकीचा प्रगत अभ्यासक्रम सुरू करणं याविषयी भूमिका मांडली. गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा इथल्या पद्मश्री डॉ प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी नागपूर विभागीय शालेय मल्लखांब आणि रोप मल्लखांब स्पर्धेत विजेतेपद पटकावलंय. खो खो स्पर्धेतही लोकबिरादरीचा चमू विजेता ठरला. 14 वयोगटातील मल्लखांब आणि रोप मल्लखांब ही स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा इथं घेण्यात आली. या स्पर्धेत लोकबिरादरी आश्रमशाळेच्या 13 खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरता निवड झाली आहे. खो खोची 17 वयोगटातील मुलींची विभागीय स्पर्धा गडचिरोली इथं झाली. या स्पर्धेतही लोकबिरादरीच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद पटकावल्यानं त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरता निवड झाली आहे. डॉ प्रकाश आमटे, डॉ मंदाकिनी आमटे, अनिकेत आमटे यांनी विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलंय. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 10 विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून देखील प्रसारित केला जातो आहे. या कार्यक्रमात आज मुंबई शहर या जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत येत्या 29 ऑक्टोबर रोजी भंडारा जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा सकाळी 9 जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा इथं आयोजित केली आहे. तसंच संध्याकाळी 5 जिल्हा क्रीडा संकुल इथं स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जागृती कार्यक्रम जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्या उपस्थितीत आयोजित केलाय. भंडारा जिल्हा स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरता राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी ईएलसी, व्हीएफई, चुनाव पाठशालाद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. मतदानासाठी भारत निवडणूक आयोगानं मतदार ओळखपत्र एपिक व्यतिरिक्त अन्य 12 ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आली आहे. मतदार ओळखपत्र नसणाऱ्या मतदारांनी ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या 12 कोणत्याही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा, स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र, निवृत्तीवेतनाचा दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीमध्ये न्यूझीलंड संघानं भारतीय संघाचा 113 धावांनी पराजय केला. मिशेल सेंटनरनं दुसऱ्या धावात 29 षटकात 6 विकेट मिळवल्या आणि पहिल्या डावात 19.3 षटकांच्या अखंड स्पेलसह 7-53 धावा देऊन न्यूझीलंडला भारतात पहिला मालिका विजय मिळवून दिला. 2012 भारताचा मायदेशी हा पहिलाच पराभव आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. सावनेरमधून अनुजा केदार यांना तर दक्षिण नागपूरमधून गिरीश पांडव यांना उमेदवारी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.